गावामध्ये. तर गौडीया परंपरेमध्ये हे दोन उत्सव खूप महत्वपूर्ण असतात. एक आहे फाल्गुन पौर्णिमा जे चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस, आणि दुसरा आहे हा नित्यानप्रभूंचा आविर्भाव दिवस माघ त्रयोदशी. तर संपूर्ण गौडीय वैष्णव संप्रदायात हा खूप मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. तर आपण नित्यानंदप्रभूंच्या काही लीलांचं या ठिकाणी आपण वर्णन करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण हा श्लोक गान करूया. चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 5 आणि श्लोक नंबर 204. सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. जय जय नित्यानंद चरणारविंद, या है ते पाईन श्री राधा गोविंद. जय जय नित्यानंद चरणारविंद, या है ते पाईन श्री राधा गोविंद. जय जय नित्यानंद चरणारविंद, या है ते पाईन श्री राधा गोविंद. अनुवाद अर्थात पर इस डिवाइन ग्रेस श्री भक्तिवेदान स्वामी श्रीपाद इनके द्वारा अनुवाद. भगवान नित्यानंद प्रभु के चरणारविंदों की जय हो, क्योंकि मैंने उनकी कृपा से ही श्री राधा गोविंद को प्राप्त किया है. तात्पर्य, श्री नरोत्तम दास ठाकुर जो अपनी काव्य कृति प्रार्थना के लिए विख्यात है, उन्होंने अपनी एक प्रार्थना में शोक व्यक्त किया है. भगवान नित्यानंद कब मुझ पर कृपा करेंगे जिससे कि मैं सारी भौतिक इच्छाओं को भूल सकूंगा. श्री नरोत्तम दास ठाकुर पुष्टि करते हैं कि जब तक मनुष्य शरीर तथा इंद्रियों की आवश्यकताओं को पूरा करने की भौतिक इच्छाओं से मुक्त नहीं हो जाता, तब तक वह भगवान कृष्ण के दिव्य धाम वृंदावन को समझ नहीं सकता. वे इसकी भी पुष्टि करते हैं कि छह गोस्वामी के निर्देश का पालन किए बिना कोई राधा तथा कृष्ण के प्रेम व्यवहारों को नहीं समझ सकता. एक अन्य श्लोक में नरोत्तम दास ठाकुर ने कहा है कि नित्यानंद प्रभु की अहित की कृपा के बिना कोई राधा तथा कृष्ण की लीलाओं में प्रवेश नहीं कर सकता. ओम ज्ञानतिमिरंदस्य ज्ञानांजन श्लाकया चक्षुरुमिलितः. आणि कृष्णदास कवी राज गोस्वामी सुंदर असा चैतन्य चरितामृत आदि लीला पाचवा अध्याय पूर्ण नित्यानपूर्ण ते वर्णन करतात की कशा प्रकारे सर्वश्रेष्ठ आहेत. तर यातील काही श्लोक आपण चर्चा करूया. नित्यानंद स्वरूप पूर्वे हय्या लक्ष्मण, लघु भ्राता ह्या करे रामे रस सेवन. तर या ठिकाणी ते म्हणतात नित्यानप्रभू पूर्वी कोण होते, लक्ष्मण होते. लघु भ्राता ह्या की त्यांचे लहान भाऊ बनून ते प्रभू रामचंद्रांची सेवा करत होते. रामेर चरित्र सब दुखेर कारण, स्वतंत्र लीलाय दुखे सहेन लक्ष्मण. परंतु काय झालं, रामेर चरित्र सब दुखेर कारण, की आपण बघतो की रामायणांचे जे काही लीला आहेत त्या अतिशय काय आहेत, एकदम दुःखदायी किंवा करुणमयी आहेत. कारण अनेक गोष्टी होत्या की त्या लक्ष्मणांना करायची इच्छा नव्हती, पण केवळ छोटे भाऊ असल्यामुळं त्यांना ते करणं भाग होतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे धाकटं असावं म्हणजे नकटं असावं पण धाकटं असू नये कधी, की कारण धाकटं असलं की काय सगळ्या मोठ्या लोकांनी सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. आणि म्हणून या ठिकाणी लक्ष्मणांना त्या सर्व गोष्टी काय करणं भाग होतं. आणि म्हणून ते सर्व त्या लीला करताना त्यांना अतिशय दुःख होतं पण ते सहन करत होते. निषेध करीते नारे याते छोट भाई, मौन धरी रे लक्ष्मण मने दुःख पायी. तर निषेध करीते नारे याते छोट भाई, कारण छोटा भाऊ असल्या ना त्यांना ते नकार देऊ शकत नव्हते. आणि मौन धरी रे तर त्यांना सर्व काही मौन धारण करावं लागायचं आणि सर्व दुःख सहन करत होते. कृष्ण अवतार जय शैल सेवार कारण, पण आता कृष्ण लीलेमध्ये मात्र ते काय करतायत की आता मी छोटा नाही होणार, आता मी मोठा भाऊ होणार. का मोठा होणार, सेवार कारण. असं नाही की त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी, नाही, त्यांची चांगली चांगली सेवा करण्यात यावी म्हणून मी आता मोठा भाऊ होणार. कृष्ण के कराय नाना सुख आस्वादन, आणि कृष्णांना नाना सुख आस्वादन करण्यासाठी ते आता मोठे बंधू म्हणतात. श्री चैतन्य श्री कृष्ण नित्यानंद राम नित्यानंद पूर्ण करेण चैतन्य रकाम. आणि तेच श्री चैतन्य महाप्रभू काय होतात, कृष्ण जे कृष्ण आहेत ते चैतन्य महाप्रभू होतात, आणि तेच बलरामजी नित्यानंद प्रभू होतात. आणि नित्यानंद प्रभू सर्व चैतन्य महाप्रभूंच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. नित्यानंद महिमा सिंधु आनंद पार एक कर्णा स्पर्शी मात्र से कृपाताहार. ते म्हणतात नित्यान महिमा सिंधु अनंत अपार, नित्यानंद प्रभूंची जी कृपा आहे या कृपेचं काय आहे महिमा, त्यांची जी महिमा आहे ती अनंत सिंधु म्हणजे अनंत समुद्रासारखी आहे आणि अपार, त्याला कोणीही पार करू शकत नाही किंवा त्याला पूर्ण करू शकत नाही. एक कणा स्पर्शी, एक कण मात्र जरी स्पर्श केला कोण करू शकतो, से कृपात आहार, ज्यावेळी नित्यानंद प्रभूंची कृपा होते त्याचवेळी त्या कृपेला तो थोडस फार समजू शकतो. आरेक शून्यतार कृपार महिमा अधम जिवेर चढाय ऊर्ध्व सीमा. तर ते आता कृष्णदास कविराज गोस्वामी एक उदाहरण देत आहेत. काय उदाहरण देत आहेत, तार एक शून्यतार कृपार महिमा, कि त्यांच्या कृपेची महिमा तुम्ही आता श्रवण करा. अधम जिवेर चढायला ऊर्ध्व सीमा, कि एक अधम जीव एकदम तळागाळात होता तो, पण त्यालाही उचलून त्यांनी काय केलेलं आहे, एका उच्चा आसनावर बसवलेला आहे. आणि ते सांगतायत स्वतःची कहाणी. ते म्हणतायत वेद, ते म्हणतायत की ह्या सर्व घटना वेदगुही आहेत पण तरी ह्या सांगितल्या नाही, पण मी माझ्या ह्याच्यासाठी सांगतोय आणि नित्यानपणी मला क्षमा करावं. आणि त्यावेळी सांगतात अवधी तो अवधूत गोसाईर एक भूत्य प्रेम नाम मिनी केतन रामदास हय तार नाम. तर त्या कथा सांगतायत, आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगतायत. एक नित्यानपूरचे एक पार्षद होते मिनी केतन रामदास, आणि ते अतिशय नित्यानपूरचे प्रिय शिष्य होते आणि ते सतत सर्वत्र भ्रमण करत होते. आणि एकदा या कृष्णदास कविराज गोस्वामींच्या बंधूंनी एक सुंदर असा उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यासाठी ते आलेले होते. आणि ते ज्यावेळी येतात आणि अंगणात बसतात, कोणी जाऊन त्यांना प्रणाम करायचं तर ते काय करायचे, त्याच्या खांद्यावर चढून बसायचे किंवा आपल्या बासुरीने त्याला मारायचे वगैरे, अशा प्रकारे एकदम दिव्य भावात होते ते. आणि एकदा एक जे गुणानो मिश्र आहेत ते त्या ठिकाणी येत आहेत. गुणानो मिश्र नामे एक विप्रार्य श्रीमूर्ती निकटे ते हो करे सेवा कार्य. आणि त्या ठिकाणी येऊन ते त्यांच्यापासून जातात पण त्यांना काही बोलत नाहीत किंवा प्रणामही करत नाहीत. आणि जे विग्रह ब्राह्मण होते ते अर्चा विग्रहांची पूजा अर्चा करत होते. तर मिनिकेतन रामदास बघतायत की समोरून जातात, ज्यावेळी आपण कुणापासून जात असो तर आपण आपलं कर्तव्य बनतं की त्यांना हरे कृष्णा म्हणणं, हरी बोल म्हणणं किंवा स्मितहास्य करणं, तर हे वैष्णवांचं काय आदान प्रदान आहे. पण ज्यावेळी आपण असं करत नाही तर समोरचा वैष्णव काय होतो, क्रोध होतो किंवा तो चुकीचा समज घेऊ शकतो. आणि इथं पण त्या ठिकाणी मिनिकेतन रामदास आहेत, ते बघतात की अरे हा व्यक्ती एवढं बाकी सगळे येऊन मला प्रणाम करतात आणि हा व्यक्ती प्रणाम करत नाही, त्यावेळी ते थोडे सक्रोधित होतात. आणि ते काय म्हणतात येई तर द्वितीय रो महर्षण बल देव दे की आन कैल प्रद्युगम, की हा तर कोण आहे, एक द्वितीय रोमहर्षण आहे, की त्या रोमहर्षणनी बलरामांना काय केलेला नव्हता, आदर दिला नव्हता. आणि हा पण हा दुसरा द्वितीय रोमहर्षण दिसतोय का, हा मला आदर करत नाही आणि मला आदर म्हणजे नित्यानपूर्णचा आदर नाही करत. आणि येत बलिनाचे गाय करे संतोष कृष्ण कार्य करे प्र ना करीला रोष. आणि ते काही दुःख मानत नाहीत आणि तिथून ते निघून जात आहेत. आणि ज्यावेळी ते निघून जात आहेत त्यावेळी मात्र काय होतं की जे कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत त्यांना मात्र दुःख होतं आणि ते आपल्या बंधूला रागवतात की हा जो मिनिकेतन रामदास आहेत आणि नित्यानंद प्रभू च्या म्हणजे बंधू होते त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या प्रती श्रद्धा होती. या ठिकाणी म्हणलेलं आहे चैतन्य प्रभू तार सदृढ विश्वास नित्यानंद प्रतितार विश्वास आभास, की त्यांचा चैतन्य महाप्रभूंच्या प्रती पूर्ण दृढ निष्ठा होती, पण नित्यानप्रभूंच्या प्रती एवढी दृढ निष्ठा नव्हती. आणि त्यामुळं काय होतं की जर आपण चैतन्य महाप्रभूंना मानलं आणि नित्यानप्रभू नाही म्हणलं तर तो अपराध होतो. आणि आपण बघतो की रामायण लीलेमध्ये पण एक प्रसंग असा घडतो की एकदा ज्यावेळी हनुमानजी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना घेऊन सुग्रीवापाशी जातात आणि सुग्रीव पण काय करतो की प्रभू रामचंद्रांना बसण्यासाठी एक झाडाची फांदी तोडून देतो आणि प्रभू रामचंद्रांना आसन देतो. पण तो लक्ष्मणांच्याकडे काय करतो, दुर्लक्ष करतो, त्यांना ना आसन देतो ना काही बसण्यासाठी सांगतो. आणि त्यामुळं काय होतं आपण बघतो पुढची लीला की ज्यावेळी त्यांना बालीबरोबर युद्ध करायचं होतं आणि बालीबरोबर युद्ध करायच्या वेळी प्रभू रामचंद्र सांगतात की जा मी मारेन त्यांना. आणि हे जात आहेत त्या ठिकाणी मारण्यासाठी आणि प्रभू रामचंद्र काही बाण चालवत नाहीत आणि सुग्रीवाची भरपूर हा बाली पिटाई करतो आणि पुन्हा तो पळून कसा बसा जीव वाचून येतो. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतो भगवान तुम्हाला जर मारायचं नव्हतं तर मला सांगायचं की मी त्याच्यावर त्याच्या शक्तीपुढे खूप तुच्छ व्यक्ती आहे आणि तुम्ही का बरं मला असं पाठवलं. तर प्रभू रामचंद्र अरे थांब थांब की मी बघितलं तुम्ही दोघं सारखेच की कोण बाली आणि कोण सुग्रीव मला कळेनच आणि त्यामुळे जर बाण चुकून तुला लागला तर आणि म्हणून मी बाण सोडला नाही. मग ते म्हणतात आता काय करायचं. ते म्हणतात पुन्हा जा आणि त्यांना तो आव्हान करतो. म्हणतो पुन्हा तर तो म्हणतो की आता यावेळी काय कर की लक्ष्मण तुला हार घालते आणि लक्ष्मणांच्याकडे जाऊन तो हार घालून घेतो. आणि ज्यावेळी कोणाकडून हार घालायचा असतो घालून घ्यायचा असतो त्यावेळी काय होतं झुकावं लागतं, त्यांच्या चरणावर झुकावं लागतं. मग तसेच सुग्रीव काय करतात लक्ष्मणांच्या चरणावर झुकतात आणि तो हार घेतात. कारण जे लक्ष्मण आहेत हे काय आदि गुरु आहेत. आपण गुरूंना डावलून डायरेक्ट भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाही. तशाच प्रकारे हे जे नित्यानप्रभू आहेत हे आदि गुरु आहेत आणि त्यांची कृपा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही. आणि मग ज्यावेळी बाली लक्ष्मणांच्या चरणावर सुग्रीव झुकतो आणि हार घेतो आणि त्यावेळी मग भगवंत त्या बालीचा वध करतात. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी हा मिनिकेतन रामदासांच्या प्रती हा अपराध करतो आणि त्यावेळी ते आपल्या बंधूंनाही रागवतात आणि त्याच रात्री त्यांना एक स्वप्न आवडतं. ते आपल्या बंधूंना म्हणतात दुई भाई एकतनु समान प्रकाश नित्यानंद नामान तो मारा हवे सर्व नाश. तर ते बंधूला सांगतायत की बघ जर तू एकाला स्वीकारलास आणि दुसऱ्याला नाही स्वीकारलास तर काय होणार तुझा सर्वनाश होणार. त्यापेक्षा एके ते विश्वास अन्य ना कर सन्मान अर्ध कुकुटी न्याय तो मार प्रमाण. तर ते म्हणतात तू एकाला स्वीकार करतोस आणि एकाला स्वीकार करत नाहीस हे कसं आहे अर्ध कुकुटी न्याय. अर्ध कुकुटी न्याय म्हणजे काय की जे कोंबडी असते त्या कोंबडीला आपण काय करतो फुडून भरवत असतो आणि मागून ते अंड मिळत असतं. पण जर कुणी विचार केला अरे पुढचा भाग ना खर्ची काय मागचं काय इनकमिंग आहे त्यामुळे काय करता येईल तेवढंच पाहिजे आपल्याला पुढचं नको आणि म्हणून जर त्याने कापलं तर काय होईल दोन्ही फायद्याचं नाही होणार. तशाच प्रकारे म्हणतात जर तुम्ही नित्यानपूर्ण नाही म्हणत आणि चैतन्य भरपूर्ण म्हणताय तर अर्ध कुकुटी न्यायाप्रमाणे आहे आणि त्यामुळे काहीच हाती लागणार नाही. किंवा दोह नामानी होत पाषाण किंवा तू दोघांनाही मान नकोस एखादा पाषाणी बन एक मानी आर नामानी येही तर मत बन. तर हे मात्र काय हे योग्य नाही आहे. कृदय वंशी भंगी चले रामदास तत्काले अमर भ्राता राहील सर्वनाश. आणि जे रामदास मिनिकेतन रामदास होते ते आपले बासरी तोडतायत आणि निघून जातात क्रोधीतून. मग त्यावेळी ते विचार करतात आता त्या क्षणीच माझ्या भावाचा सर्व नाश होतो. आणि मग ते विचार करत असताना त्यांना स्वप्न पडतं भाई के बसन मुई लया एक गुण सई रात्री प्रमोरा दिला दर्शन. तर रात्री स्वप्नामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींना नित्यानप्रभू दर्शन देत आहेत. ते सांगतायत निहाटी निकटे झामटपूर नामे ग्राम तहा स्वप्ने देखा दिला नित्यानंद राम. आणि त्या गावात झामटपूर या ठिकाणी त्यांना ते नित्यानप्रभू दर्शन देत आहेत. म्हणजे ते सांगतायत की कशा प्रकारे आम्ही त्यांना दंडवत प्रणाम केला. आणि नंतर ते नित्यानप्रभू त्यांना आज्ञा करतायत अरे अरे कृष्णदास ना कर भय वृंदावन जाता सर्व लभ्य है. तर त्या ठिकाणी नित्यानुभव सुंदर असं त्यांना दर्शन देतात, त्या दर्शनाचं पण त्यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते जे अज्ञात येत आहेत ते मुख्य आहे, तर ते म्हणतात की तू भय करू नकोस. नित्यानुभव काय करत आहेत, आपल्या जीवनातील हे भय नष्ट करत आहेत आणि त्यांना सांगतायत ना कर हवय, तू भीती बाळगू नकोस, वृंदावन जा. कुठं जातो आता, वृंदावनला जा, तहा सर्व लभ्य आहे, तिथं तुला सर्व काही प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे नित्यानुभव त्यांना वृंदावनला पाठवतात. आणि त्या ठिकाणी गेल्यावर की त्यांना ते सांगतायत की काय काय मला प्राप्त झालं. जय जय नित्यानंद नित्यानंद राम, यहा कृपा ते पाहिनं वृंदावन धाम. आणि नित्यानुभवचा जय जयकार असो, त्यांच्या कृपेनंच मला हे वृंदावन धाम काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानंतर हे सांगतायत, हा श्लोक बोलतायत त्या ठिकाणी. आणि सांगतायत की मला रूप सनातन यांचा आश्रय मिळालेला आहे, रघुनाथ आश्रय यांचा मिळालेला आहे. आणि मुख्य म्हणजे जय जय नित्यानंद चरणर विंदा, या इथे पायन श्री राधा गोविंद. तर ते काय म्हणतात की त्या नित्यानुभवच्या कृपेमुळेच आज आपल्याला काय मिळालेत की राधा गोविंद मिळाले. आणि आपल्या सर्वांचं पण आपण जर तुलना केली तर आपल्याला पण त्यांच्याच कृपेनं काय झालेलं आहे, मिळालेले. कारण जर नित्यानुभवनी, कारण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानुभव जर प्रकट झाले नसते तर आज आपण या ठिकाणी नसतो. की त्यांनी जे परंपरेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी ज्या काही लीला केल्या आणि नित्यानुभवना सांगितलं, काय सांगितलं की तुम्ही जावा, की सगळीकडे जावा आणि सर्वांना तुम्ही काय करा, माझ्या नावाचा प्रचार करा. आणि आपण बघतो की प्रचार करणं किती कष्टप्रद आहे, मुश्किल आहे, पण तरी पण नित्यानुभवनी ते कार्य केलं. जसं नवदीपमध्ये असताना ते सर्वांना प्रचार करायचे, जसं हरिदास ठाकूर आणि अद्वैताचार्यांची चर्चा चालायची आणि हरिदास ठाकूर सांगायचे की आम्ही आज कुठं कुठं गेलो, तर हरिदास ठाकूर सांगायचे की हा नित्यानंद एकदम अवधूत आहे. हा काय करायचा की कुणापाशी जायचा आणि त्या स्त्रीला हात लावायचा आणि म्हणायचा तू माझ्याशी विवाह कर, आणि ती स्त्री मारायला यायची, हा पळून जायचा आणि मी तिथं पकडलो जायचं. तर अशा प्रकारे सांगायचे. तर आणखीन अशा काही लीला ते सांगतात. आणि नंतर म्हणतात आज तर काय झाले, एकदम हद्दच झाली की आज दोन मद्यपी त्या ठिकाणी होते रस्त्यावर आणि त्यांना हे जाऊन म्हणतायत की बाबा नो तुम्ही हरे कृष्णा म्हणा. आणि ते लोक एकदम दारूच्या नशेमध्ये होते आणि ते आम्हाला मारायला आले आणि नशीब आम्ही कसं बसं पळून आम्ही निघून आलो, कसा बसा जीव वाचवला. आणि ते अद्वैताचार्य सांगतात की नाहीतर काही आमचं खरं नव्हतं. तर अद्वैताचार्य म्हणतात की अरे नित्यानुभवने ठरवलंय त्यांना कृष्ण भक्ती द्यायचं म्हणजे त्यांना कृष्ण भक्ती मिळणारच, तर आपल्यालाच आपल्या आता जात वाचवायसाठी पळावं लागेल, अशा प्रकारे ते विनोद करतायत. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नित्यानुभव आणि हरिदास ठाकूर जातात. आणि हे जगामध्ये हे चांगले ब्राह्मण होते पण वाईट संगतीमुळं, कारण जशी संगत तशी रंगत, की ज्यांची संगत असते त्याप्रमाणे. आणि त्यामुळे ते चांगले ब्राह्मण होते पण तरी त्या कुसंगतीमुळं एकदम मद्यपी झालेले. आणि त्या नवदीपमध्ये संपूर्ण सर्वत्र काय होते, प्रसिद्ध होते की त्यांनी कोणतेही अपराध केला नाही असा अपराध राहिला नव्हता आणि कोणताही व्यक्ती राहिला नव्हता की ज्याच्या प्रती त्यांनी अपराध केला नव्हता. अशा प्रकारे एकदम संपूर्ण कुप्रसिद्ध ते आणि सर्वजण त्यांना घाबरायचे आणि हे एकमेक जो कोणी येईल त्याला मारायचे, जर कोणी नाही भेटले तर एकमेकांना मारण्यामध्ये आनंद घ्यायचे. आणि अशा प्रकारे ते त्या ठिकाणी राहत होते. आणि एकदा नित्यानुभव दुसऱ्या दिवशी पुन्हा जात आहेत आणि म्हणतात बाबानो की तुम्ही हरे कृष्णाचं नाव घ्या, हरे कृष्णाचं नाव घ्या. कित्येक वेळा प्रश्न पडतो की अरे अशा प्रकारे का बरं भक्तगण प्रचार करतात, तुकाराम मला सांगतात बुडते आहे जेन देखवे ना डोळा म्हणूनही कळवळा येत असे. जर कुणी चांगल्या प्रकारे जीवन जगत असेल तर वाईट माणूस त्याला प्रचार करत नाहीत का, म्हणजे की जे चांगले लोक आहेत किंवा जे कृष्ण म्हणून आहेत की नशापान करतायत की ते जाऊन त्यांना प्रचार करतायत, तर प्रचार करू नका ते वाईट आहे चांगलं नाही. ते म्हणतात अरे आम्हाला तर आनंद देतो याच्यामध्ये, आम्ही तर आनंद ह्याच्यामध्येच आम्हाला आनंद वाटतो. पण जर भक्तीद्वारे किंवा ज्ञानाच्या आधारे आपण जर पाहिलं तर तो आनंद काय आहे, तमोगुणातला आनंद, अज्ञानातला आनंद आहे. पण त्याचा परिणाम काय होणार आहे, विषयामध्येच परिवर्तित होणार आहे. आणि म्हणून जे भक्तगण आहेत ते अशा लोकांना प्रचार करतात की जेणेकरून बाबा त्यातून सुटा आणि चांगल्या मार्गाचे आसदार. आणि म्हणून नित्यानंद बुद्ध त्यांना सांगतायत. आणि जे मदाई जे काही एवढं पिलेले असतात की ते काय करतात, पुन्हा त्याला मारण्यासाठी प्रयत्न करतात. आणि जो मदाई तो मटका मारतो, नित्यानंद पूर्ण काय होतो, एकदम रक्त बंबाळ होतो. आणि त्याही स्थितीत नित्यानंद प्रभू काय करतायत, तरण त्यांचे चरण पकडतात. आणि हे नित्यानंद प्रभू कोण आहेत, जे बलरामजी होते, जे नेहमी शरण्यामध्ये गेले होते. तर त्यावेळी केवळ रोमहर्षण सुतांनी केवळ उठून उभे राहिले नाही, 88,000 ऋषी आणि रोमहर्षण सुत भागवत कथा करत होते. आणि बलरामजी तीर्थयात्रा करत त्या ठिकाणी आले होते आणि त्या प्रवेश करतात. तर सर्व ऋषी मुनी उठून त्यांचं स्वागत करतात. पण जे रोमहर्षण सुत व्यासासनावर होते, सांगितलं जाते की सर्वांनी आदर करणं महत्वाचं आहे. व्यासासनावरचा व्यक्ती उठला नाही तर चालतो, परंतु तो व्यासांचं प्रतिनिधित्व करतो. पण या ठिकाणी कोणी साधारण व्यक्ती नव्हतं, स्वतः भगवंत आले होते. तर त्यावेळी उठून त्यांना आदर करायला पाहिजे होता, पण तो आदर करत नाही. तर ते लगेच काय करतायत की आपलं एक गवताचं पातळ घेतात आणि शिर त्याचं धडा वेगळं करतात. केवळ त्यांनी काय केलेलं आहे, उठून उभं राहिलं नाही म्हणून त्यांना शिरच्छेद करतायत त्याचा. पण या ठिकाणी त्यांना लागलेलं आहे आणि रक्त बंबाळ झालेले आहेत. मार खे प्रेम दे दयाल तो नाहीये, की स्वतः रक्त बंबाळ झालेले आहेत तरी पण ते त्यांच्या चरणावर पडतात आणि म्हणतात बाबानो एकदा तरी तुम्ही भगवंतांचा नाम गान करा. हरे कृष्णा आणि त्यावेळी भगवंतांचं नाव गान करण्यासाठी ते सांगतात. पण जो मधाई येतो आणखीन चिडतो आणि काय करतो, आपलं दारूच्या हातातलं जे मडकं होतं ते नित्यानपूंच्या डोक्यावर मारतो. आणि हा जो जगाई आहे दुसरं मडकं मारत असतो. त्यावेळी जगाई काय करतो, त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो बघ की हा व्यक्ती याला लागलाय तरी पण तो आपल्याला विनंती करतोय. आणि अशा प्रकारे त्यांचं रक्षण करतो. आणि इकडं बातमी मिळते चैतन्य महाप्रभूंना की अरे नित्यानपूंच्यावरती कोणी प्रहार केलेला आहे. आणि जे चैतन्य महाप्रभू तृणादपी सुनिचन सांगतायत ते मात्र एकदम क्रुद्ध होत आहेत आणि सुदर्शन चक्राला आव्हान करतात. आणि सुदर्शन आपल्या चक्राला आव्हान करतात. आणि त्या ठिकाणी सुदर्शन चक्र प्रकट होत आहे आणि ते चक्र आता या दोघांचा शिरच्छेद करणार. तर नित्यानंद त्याच्या पुढे पडतात आणि म्हणतात भगवंता नाही तुम्ही या ठिकाणी आलेला आहात पतित पावन म्हणून. आणि जर ह्या दोघांचा तुम्ही उद्धार केला तरच खरं नाव तुमचं पतित पावन सार्थक होईल. आणि म्हणून तुम्ही काय करा की ह्यांना मारू नका. जर ह्यांना मारायचं म्हणलं कलियुगातील सर्वच लोकांना मारावं लागेल, कारण कलियुगातील आपण सर्वच काय आहोत, छोटे मोठे जगाई मध्ये आहोत. जर त्यांना मारलं तर आपल्या सर्वांनाही आपल्यालाही मारावं लागेल. आणि म्हणून नित्यानंद बुद्ध त्यांना प्रार्थना करत आहेत की भगवंता तुम्ही या पापींना मारू नका, ह्यांच्यातील जे पाप आहे त्याचा नाश करा. आणि ह्या लोकांचा तुम्ही जर उद्धार केला तर तुमचं नाव जगत पावन पतित पावन म्हणून प्रसिद्ध होईल. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभू बघतायत की नित्यानपुंजी ही करुणा, त्यावेळी त्यांचं सुदर्शन चक्रही काय करत नाही, ते माग निघून जातं. आणि नित्यानपुर सांगतात की हाच बघा जो जगाई आहे यानं माझं रक्षण केलंय मदाईच्या मडक्या मारण्यापासून. आणि मग चैतन्य महाप्रभू काय करतात, त्या जगाईला आलिंगन करतात आणि म्हणतात त्यांना एकदम सुंदर असं रूप प्राप्त होतो. मात्र चैतन्य महाप्रभूंना काय होतं की तो मदाई आहे तो त्यांच्या चरणावर पडतो आणि म्हणतो भगवान की आजपर्यंत आम्ही जे काही केलेलं आहे ते सर्व दोघांनी मिळून केलेलं आहे. कुणाला मारायचं असेल, कुणाचा खून करायचं असेल, कुणाला लुटायचं असेल, जे काही केलंय ते दोघांनी मिळून केलेलं आहे. आणि आज मात्र तुम्ही काय करताय, केवळ त्याला कृपा देताय आणि मला कृपा देत नाहीये. आणि त्यावेळी ते म्हणतात चैतन्य महाप्रभू कुरुजी जोडतात, म्हणतात की तू माझ्या नित्यानंद जो मला प्रिय आहेत प्राणाहून असे प्रिय आहेत अशा नित्यानपूर्णच्या प्रती तू अपराध केलेला आहेस आणि त्यामुळे तुला कधीच माझी कृपा प्राप्त होणार नाही. जर त्यांनी क्षमा केली तर मी तुला कृपा करेन. आणि ते जाऊन मदाई नित्यानपूर्णच्या चरणावर पडतात आणि नित्यानपूर्ण त्यांना पळायच्या आधीच उचलतात आणि भगवंताकडे घेऊन येतात आणि म्हणतायत की भगवंता की यांनी माझ्या प्रती काही अपराध नाही केलेला आणि तुम्ही काय करा तुमच्या कृपेचा वर्षा वयाच्यावर करा. आणि नित्यानपूर्ण त्या चैतन्य महाप्रभूंच्याकडे सुपूर्द करतात आणि चैतन्य महाप्रभू दोघांनाही आलिंगन करतात. आणि जसं चैतन्य महाप्रभू दोघांना आलिंगन करतायत जे गौर वर्ण होते ते काय होतात एकदम श्याम वर्ण होतात. तर सर्व भक्त बघत राहिले अरे कसं काय. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात ह्या सर्व दोघांची सर्व पाप मी काय केलेले आहेत घेतलेले आहेत. आणि जो कोणी भविष्यामध्ये वैष्णव निंदा करेल वैष्णव अपराध करेल तर त्याच्याकडे ही काय होतील ही सर्व दुःख जातील ही सर्व पाप त्याच्याकडे संक्रमित होतील. म्हणजे आपण बघू शकतो की कशा प्रकारे वैष्णव निंदेपासून आपण वाचलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात हाती माता. हाती जो आहे ज्यावेळी या वनामध्ये जातो त्यावेळी तो काय करतो तो बघत नाही. कारण एखादा बगीचा आहे तर लावून एका दिवसात येतो का बगीचा एका दिवसात नाही. त्याला भरपूर पहिला शेती चांगली नांगरावी लागते पाणी वृक्ष रोपण संरक्षण कंपाऊंड सर्व काही करावं लागतं आणि मग कुठं चांगले चांगले वृक्ष येऊ लागतात फुलं येऊ लागतात पानं लागतात. पण जो जाती आहे तो मात्र काय होतो एका क्षणामध्ये तो काय करतो सर्व काही नष्ट करून देऊ शकतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू या वैष्णव अपराधाला एवढं महत्व देत आहेत की बाबा की यापासून आपण किती सावध असलं पाहिजे. कारण आपण बघतो की ही कृष्ण भावना जी कृष्ण भक्ती आहे किती आपण महत् प्रयासनं करत आहोत है ना. कारण ही कृष्ण भक्तीसाठी अनुकूल वातावरण नाही आहे. प्रत्येक जे आहे वातावरणाचं प्रतिकूल आहे. जो कोणी कृष्ण भक्ती करतो तो समाजाच्या वृत्तीनं त्याला काय म्हणतात वेडा झालेला आहे. जसं मी माझंच उदाहरण देत असतो की ज्यावेळी आम्ही राहत होतो तर मी कृष्ण भक्तीला येत होतो जवळ 1998 सालची गोष्ट. तर शेजारी पाजारी आमच्या आईकरता करायचे की बघा तुमचा मुलगा ना बिघडलेला आहे का कारण कृष्ण भक्ती करतोय तर सारखं सत्संग जातोय. मग तर आईने सांगितलं असं बाबा तुमचा मुलगा बिघडला म्हणतात सर्वजण. मी म्हणलं बिघडलं काय त्यांचीच मुलं बघ दिवसभर काय करतात पत्ते खेळत बसतात गुटखा खातात सिनेमा बघतात सर्व काही वाईट धंदे करतात ते बिघडलेले आहेत मी नाही बिघडलेलो. तर आईने त्यांना सांगितलं की असं असं माझा मुलगा नाही तुमचेच मुलं बिघडलेत. तर ते म्हणले आमचे कसे काही मुलं बिघडलेत की बघा दिवसभर हे सर्व करत असत. ते म्हणजे त्यात काय सगळं जग हेच करतंय. तर ते म्हणले की सारं जग हे करतंय त्यामुळे आमची बिघडली नाही तुमचाच मुलगा वेगळं काहीतरी करतोय म्हणून तो बिघडलेला आहे. तर अशा प्रकारे हे समाज काय एकदम प्रतिकूल आहे. त्यांना वाटतं की अरे काहीतरी बिघडलेला आहे त्यामुळं हा असा करतो. नंतर बघतो आपला परिवार. परिवार पण तेवढा साथ देत नाही. पत्नी भक्त असते तर पती नसतो मुलं भक्त असतात आई वडील नसतात पत्नी असते तर पती नसतो कोण ना कोण तरी काय विरोध असतो. तरी पण त्याही स्थितीत आपण काय करतो भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग आपलं स्वतःचं शरीरच साथ देत नाही. कधी जपाला बसलं की कधी सत्संगला जायचं त्याच दिवशी गाडी मिळत नाही किंवा यायला मिळत नाही काही ना काही अशा गोष्टी होतात. जपाला बसलं तर आपलं मन त्रास देतं. म्हणजे येणं केणं भक्तीसाठी काय आहे एकदम प्रतिकूल असं वातावरण आहे. पण त्यातूनही आपण वेळ काढतोय या ठिकाणी येतोय हरिनामाचा जप करतोय आणि अशा प्रकारे एक 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 आपण काय करतोय भक्तीची क्रिया आपल्या पाठीशी बांधून घेत आहे. आणि जर असा एखादा वैष्णव अपराध केला तर सर्वच काय होणार आहे क्षणावरात नष्ट होऊन जाणार आहे. तर याचा आपण आजच्या दिवशी गंभीरतेने विचार केला पाहिजे की ह्या वैष्णव अपराधामुळं माझं जीवन मी हे सर्व करत आहे एवढ्या सर्वांचा विरोध सहन करत मी ही भक्ती करत आहे. एक 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 गोष्ट माझ्या गाठोड्यात बांधत आहे आणि एक दिवस एखादा अपराध करतो आणि सगळं गाठोडं कचऱ्यात टाकून देतो. तर हे किती म्हणजे महत्वपूर्ण आहे ते बघितलं पाहिजे आपण की काय मी करतोय हे आपल्या बुद्धीनं विचार केला पाहिजे. कारण आजच्या या दिवशी अंतर्मुख व्हायचा हा दिवस आहे. आजच्या दिवशी नित्यानप्रभू म्हणजे की हे प्रकट झालेले आहेत आणि त्यांच्या कृपेनं प्रभुपादांच्या कृपेमुळे गुरूंच्या कृपेमुळे वैष्णवांच्या कृपेमुळे हे सर्व काही मिळालेलं आहे. आता ह्याला मी कसं मी सांभाळू शकतो हे महत्वपूर्ण आहे. आता मिळालेलं आहे पण यूज इट ऑर लूज इट. जर आपण त्याचा योग्य उपयोग नाही केला ते कधी आपल्या हातात निष्ठून जाईल हे आपलं आपल्यालाच कळणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी हा आत्ममनन करण्याचा हा दिवस आहे की नित्यानप्रभू तुमच्या कृपेमुळं तुमची अशी काय कृपा अशी मी काय सेवा केलेली माहीत नाही पण मला एवढे सुंदर अशा राधा गोविंदजींच्या चरणांचा आश्रय मिळालेला आहे. तर तो आश्रय माझ्याकडून सुटता कामा नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आपण काय करतो की अरे ह्याने मला असं बोलला म्हणून मी आज मंदिरला येत नाही, त्यानं असं बोलला म्हणून मी मंदिरला येत नाही, पण त्याची नाही, ही भगवंत आपली एक परीक्षा घेत आहेत. तर त्या परीक्षेत काय महत्वपूर्ण आहेत, भगवंतांचा आपला संबंध महत्वाचा आहे की आपल्या महत्वाकांक्षा महत्वाच्या आहेत, की मला असं करायचं होतं मला तसं करायचं होतं, नाही. तर आपला मेन उद्देश काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणं आणि त्यांच्याशी आपले संबंध दृढ बनवणे, कारण तेच आहेत आपल्याला या भौतिक जगातून बाहेर काढू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी चैतन्य महाप्रभू या जगाई मधांच्यावर कृपा करतात. आणि इकडं जे यमराजामध्ये तिथं संकीर्तन सुरू होतं मोठं, तर यमराज विचारतात काय झालं, तर ते सांगतात जगाई मधाई की ज्या जगाई मधांचे आम्ही दुःख म्हणजे पाप लिहून लिहून थकून गेलतो, एवढे एक लिहूपर्यंत दुसरं तयार, तिसरं चौथं सगळे तयार होते, परंतु आम्ही आणखीन कित्येक लोकांना त्याच्यामध्ये संलग्न केलं लिहिण्यासाठी, चित्रगुप्त सांगतायत, पण ती लोकही थकून गेले. शेवटी आम्ही त्यांचं रेकॉर्ड ठेवायचं बंद केलं, एवढी ते पापा करत होते, पण आज मात्र केवळ गौरांग महाप्रभूंच्या कृपेनं सर्व काही ती पापा नष्ट झालेले आहेत. गौरांग महाप्रभू की जय. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी मोठं संकीर्तन होत आहे. आणि मग चैतन्य महाप्रभू या वृंदावना म्हणजे नवदीप मध्ये असताना ते विचार करतायत, काही लोक त्यांच्याप्रती अपराध करू लागतात, कारण चैतन्य महाप्रभू विचार करतात मी या लोकांचा उद्धार करण्यासाठी आलो, जर या लोकांनी माझा आदर नाही केला तर यांचा उद्धार कसं होणार. आणि म्हणून ते सर्वांना विनंती करतात आणि संन्यास घेण्याची इच्छा प्रकट करतात. सर्वजण दुःख भक्त खूप नाराज होत आहेत, दुःखी होत आहेत, पण चैतन्य महाप्रभूंनी ठरवलेलं असतं की मला संन्यास घ्यायचा आहे. आणि मग एक दिवस त्यांचा संन्यास होतोय, पुन्हा कधी आपण त्याची चर्चा करू. मुख्य लिहिलंय ते नित्यानंदप्रभूंची की नित्यानंदप्रभू त्यांना काय करतायत की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू संन्यास घेऊन आता त्यांना वृंदावनला जायचं असतं, आणि कारण चैतन्य महाप्रभूंनी ते ठरवलेलंच असतं की मला वृंदावनामध्ये जायचं आहे आणि राधाकृष्णांची प्राप्ती करायची आहे, आणि त्या उद्देशानुसार ते वृंदावनला निघत असतात. पण जे चैतन्य महाप्रभू चालले आहेत पण नित्यानंदप्रभू काय करत आहेत की त्यांच्याबरोबर असतात आणि ते थोडं पुढे जातात. आणि काही मुलं ग्वालबाल त्या ठिकाणी खेळत होते, तर त्यांना सांगतायत की नित्यानंदप्रभू चैतन्य महाप्रभू येत आहेत आणि ते तुम्हाला विचारतील वृंदावनचा रस्ता, तर हा वृंदावनचा रस्ता आहे हा नाही सांगायचा. तर ते म्हणतात कोणता, हा रस्ता सांगायचा, हा जो शांतीपूरला जातो. आणि मग तशा प्रकारे योजना करून नित्यानंदप्रभू ठेवतात आणि नित्यानंदप्रभू मग पुन्हा चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर असतात. चैतन्य महाप्रभू विचारतात अरे वृंदावनचा रस्ता कोणता आहे, कारण दोन रस्ते होते, तर मुलांना माहिती होतं की यांना इकडचा रस्ता सांगायचं, म्हणजे शांतीपूरचा रस्ता दाखवतात. आणि चैतन्य महाप्रभू कीर्तन करत करत पुढे येतात, तर बघताय तर त्या ठिकाणी सुंदर असे यमुना असते, वास्तविकपणे ती गंगा असते, परंतु त्यांना वाटतं की गंगा यमुना आली आणि यमुनाचं स्मरण करत त्यामध्ये ते उडी घेत आहेत आणि सुंदर असं स्नान करत येत असतात. त्याच ठिकाणी नित्यानंदप्रभूंनी काय केलेलं, अद्वैताचार्यांनी बातमी दिलेली आणि अद्वैताचार्य त्या ठिकाणी सुंदर अशी नौका घेऊन त्या ठिकाणी येतात, त्यांचे काही कपडे वगैरे असं. आणि चैतन्य महाप्रभू बघतात अद्वैताचार्यांना, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटतं अरे अद्वैत तुला कसं माहिती मी वृंदावनात येणार आहे म्हणून, म्हणजे तू कसं काय वृंदावनामध्ये आलात. तर अद्वैताचार्य म्हणतात प्रभू हे वृंदावन नाही, हे काय आहे शांतीपूर आहे. तर ते चैतन्य म्हणतात ओ नित्यांनी मला धोका दिला. तर अद्वैताचार्य म्हणतात नाही 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 नित्यानंदप्रभूंनी धोका नाही दिलेला, कारण जे गंगा यमुना संगम होतो आणि पुढून तुम्ही पूर्व पश्चिम त्या वाहत असतात आणि तुम्ही पूर्वेला स्नान केलेलं आहे, म्हणजे तुम्ही यमुनेमध्ये स्नान केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी धोका दिलेला नाही. आणि मग अद्वैताचार्य त्यांना आपल्या होडीत घेतात आणि होडीत घेऊन ते आपल्या घरी येतात आणि त्या ठिकाणी नित्यानंदप्रभू पण येतात आणि त्यांना सुंदर जे कपडे आहेत ते दिले जातात आणि मग भोजनासाठी त्यांना घरी घेऊन जातात. आणि जर चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंदप्रभू अद्वैताचार्य त्यांच्या घरात प्रवेश करतात, तर सीता ठाकुरांनी भरपूर असे भोग बनवलेले होते भगवंतांसाठी आणि भगवंतांसाठी निवेद लावलेला होता, नैवेद्य दाखवलेला होता. आणि चैतन्य महाप्रभू येतात आणि बघतायत की ते संपूर्ण भोग लावलेले, तर चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी काय म्हणतात की जो कोणी अशा प्रकारे भोग बनवून भगवंतांना अर्पण करतो त्या भक्ताची चरणधूळ मी घेतो. म्हणजे चैतन्य महाप्रभूंना किती प्रिय आहे की भगवंतांना भोग बनवून भोग लावण्याचं, तर ते म्हणतात की त्या भक्ताची मी चरणधुळी घेतो.
आणि मग अद्वैताचार्य आतमध्ये बस नित्यानपुराणे अद्वैताचार्य चैतन्य महाप्रभू बसवतात आणि भोजन देऊ लागतात. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की मी आता संन्यास घेतलेला आहे आणि मी केवळ एक मुठभर जे काय भोजन आहे ते मी ग्रहण करेन. तर अद्वैताचार्य म्हणले नाही नाही मला माहित आहे तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये किती भोजन ग्रहण करता मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही मला ही चिंता करू नका. आणि चैतन्य महाप्रभू ते वाढत जातात आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही नाही खूप झालं खूप झालं. आणि इकडे नित्यानपूर काय म्हणतात की नित्यानपूर म्हणतात की 3 दिवस झाले आम्ही उपवास आहे आणि आज तरी आशा केली होती की पोटभर भोजन मिळेल, पण या एवढ्याशा भोजनाने काय होणार आहे आमचं. इकडे चैतन्य महाप्रभू म्हणतात भरपूर झालं आणि नित्यानपूर म्हणतात या एवढ्याशा भोजनाने आमचं काय होणार आहे. तर मग अद्वैताचार्य हात जोडतात आणि म्हणतात की हे नित्यानप्रभू मी एक गरीब ब्राह्मण आहे आणि मी जे काय देतोय माझ्या ऐपतीनुसार तुम्ही त्याचा स्वीकार करा. तर नित्यानप्रभू म्हणतात नाही 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 तुम्ही घरी बोलवलेल्या भोजनाला, त्यामुळे तुम्ही पोट भरून मला काय केलं पाहिजे भोजन दिलं पाहिजे आणि हे तुम्ही केलं पाहिजे. तर अद्वैताचार्य म्हणतात अवधूत अरे तुझी ना जाती पता आहे ना तुझा काही कुठला ठाव ठिकाण आहे कुठल्या कुळाचा आहेस काहीच माहीत नाही तुझा, आणि तुझा केवळ जन्म झालाय ग्रहस्थांचे धर्म डुबवण्यासाठी, ग्रहस्थ लोकांना बुडवण्यासाठी, केवळ त्यांच्या घरी जायचं आणि भरपूर भोजन करायचं, तर ह्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. आणि मग अशा प्रकारे नित्यानपूर्ण ते बोलत असतात. तर नित्यानपूर काय घेतात थोडं भाताचा एक घास घेतात आणि जमिनीवर आपडतात आणि त्या भासाची काही शीतळ अद्वैताचार्यांच्या चरणाला लागतात. तर तसे ते मोठे एकदम भाव भरून नृत्य करू लागतात आणि ते म्हणतात की मी आता झुटा झालो, कारण अद्वैताचार्य खूप मोठे ब्राह्मण होते आणि त्या झुट्या प्रसादानं की हा कोणत्या जातीचा वगैरे माहीत नाही आणि त्याच्या स्पर्शाने मी काय झालो होता की अपवित्र झालो आणि म्हणून अद्वैताचार्य त्यांना बोलू लागतात. तर नित्यानपूर पण ना करू देत होतात, म्हणतात नाही नाही तुम्ही अपराध केलेला आहे की हा भगवंतांचा महाप्रसाद आहे आणि ह्या महाप्रसादाला तुम्ही झुटण म्हणलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अपवित्र झाला असं म्हणले आणि त्यामुळे आता तुम्हाला काय करावं लागेल आणखीन 100 ब्राह्मणांना भोजन खाऊ घालावं लागेल आणि त्याच वेळी तुम्ही त्या अपराधातून मुक्त होऊ शकाल. तर अद्वैताचार्य हात जोडतात म्हणतात नाही तुम्हाला दोघांना भरवलं भरपूर झालं, आता मी कोणत्या ब्राह्मणाला भोजन नाही करणार. तर अशा प्रकारे सुंदर त्या लीला तिथे करतात आणि नंतर मग नित्यानपूर्णी सर्व जे नवदीपवासी होते त्या सर्वांना बोलवलेलं त्या ठिकाणी आणि ते म्हणले की त्या ठिकाणी येतात आणि सर्व चैतन्य महाप्रभूंना भेटतात आणि त्या ठिकाणी सची माताही त्यांना विनंती करते की आणखीन 1/2 दिवस या ठिकाणी राहा. जवळजवळ 10 दिवस चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी थांबतात आणि स्वतः सची माता सर्वांसाठी भोजन बनवते. तर अशी सुंदर अशी लीला होते. तर आचार्यगण सांगतात का बरं नित्यानपूर्णी चैतन्य महाप्रभूंचा रस्ता असा चुकवला, कारण नित्यान चैतन्य महाप्रभू सरळ वृंदावनला गेले असते तर नवदीपवासी कोणीही जिवंत राहू शकले नसते, कारण नवदीपवासी चैतन्य महाप्रभूंच्यावर इतकं प्रेम करत होते आणि त्यावेळी नित्यानप्रभू जे गुरु आहेत गुरूंना माहिती आहे की कशा प्रकारे सर्वांना जीवन ठेवायचं किंवा जीवन प्रदान करायचं आणि त्यामुळे त्यांनी चुकून त्यांचा रस्ता चुकवून नवदीपला घेऊन म्हणजे शांतीपूरला घेऊन येतात आणि त्या ठिकाणी सर्वांचं भेट होतं मिलन होतं आणि चैतन्य महाप्रभूही मातेला म्हणतात की माता मी काय झालो क्षमा असावी माझी चूक झाली, पुन्हा तू म्हणलीस तर मी घरी यायला तयार आहे, पण सची माता नको म्हणते की तू आला तर सर्व लोक तुला योग्य नाही म्हणणार, तर तू काय कर वृंदावनला नको थांबू तू जगन्नाथपुरीला निवास कर, जेणेकरून जगन्नाथपुरी आणि नवदीप हे काय एकाच घराच्या 2 खोलीप्रमाणे आहेत, सारखं कोण ना कोण येत जात असत आणि मला नेहमी माहिती मिळत जाईल जेणेकरून तू क्षेम कुशल तुझं समजत जाईल आणि म्हणून तू जगन्नाथपुरीला. आणि चैतन्य महापुरुष त्यांच्या कृपेने इच्छेनं त्या ठिकाणी राहतात. तर या ठिकाणी चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी थांबतात. नंतर आपण बघतो की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू तिथून निघत असतात त्या नित्यानप्रभू आणि सर्व भक्तगण त्या ठिकाणी जात असतात आणि सुंदर असं कीर्तन करत करत हे जगन्नाथपुरीला पोहोचत असतात. पण एका ठिकाणी एक दंडभंग नदी येते. तर दंडभंग नदी नाव कसं पडलं तर नित्यानप्रभू चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळी संन्यास घेतला त्यावेळी त्यांना एक संन्यास दंडा मिळालेला होता आणि तो दंडा जे केशव भारती होते त्यांच्याकडून मिळालेला आणि म्हणून तो एक दंड होता. जो संन्यास जो वैष्णव संन्यास असतो त्यांच्यामध्ये तो त्रिदंडी असते, त्रिदंडी संन्यासी म्हणलं जातं. आणि चैतन्य महाप्रभू आहेत तो दंडा एक दंडा ते वापरत होते. तर नित्यानप्रभू विचार करतायत की चैतन्य महाप्रभू तर परमहंस आहेत, जे परमहंस आहेत संन्यासी त्यांना दंडा वापरण्याची म्हणजे कॅरी करण्याची गरज नाही आहे, परंतु हे नेता आहेत तर ते योग्य नाही. आणि दुसरं ते विचार करतायत की हा त्रिदंडी आहे, हा एक दंड आहे, तर हा मायावादी संन्यास आहे, तर आपण त्याला वैष्णव संन्यास करू. आणि म्हणून त्या दंड्याचे काय करतात, तीन भाग करतायत आणि नदीत टाकून देतात त्या, आणि त्यामुळे ते दंडभंग नदी त्याचं नाव पडतं. आणि नंतर पुढे कीर्तन करत जातात आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना भान येतं त्यावेळी ते म्हणतात नित्यानप्रभू दंडा द्या, नित्यानप्रभू मागं म्हणतात दंडा द्या, तो म्हणतो त्याला दंडा दे, तर दंड द्या. मग चैतन्य महाप्रभू अरे दंडा तर नित्यान मी तुझ्याकडे दिलेला, तर ते म्हणले काय तुम्ही कीर्तन करत माझ्यावर पडला, मी दंड्यावर पडलो आणि दंडा तुटला गेला. तर चैतन्य महाप्रभू क्रोध देत होतात, ते म्हणतात मी संन्यासी, माझं एकमात्र धन होतं ते दंडा होतं, आणि तेही दंडा तुम्ही काय केलेला आहे तोडून टाकलेला आहे, आणि त्यामुळे आता मी तुमच्या बरोबर येणार नाही, एकतर तुम्ही पुढे जावा नाहीतर मी तर पुढे जाईन. मग त्यावेळी ते म्हणतात नाही नाही बघून तुम्ही पुढे जाऊ. आणि मग चैतन्य महाप्रभू मग पुन्हा या जगन्नाथपुरीमध्ये प्रवेश करतात. त्याच्या आधी आणखीन एकदा सचिमातेला एकदा स्वप्न पडतं, ते स्वप्न सांगते नित्यानपूर्णचं स्वप्न असतं की सचिमाता काय कहते आपल्या घरामध्ये त्यांच्या कृष्ण बलरामांचे विग्रह होते, आणि त्या कृष्ण बलरामांना संदेश आणि मालपोहा वगैरे सुंदर असं भोजन बनवून ते अर्पण करत होते. आणि एकदा भोग लावलेला असताना ते स्वप्न पडतं तिला, आणि स्वप्नामध्ये काय होतं की नित्यानप्रभू येतात, ते चैतन्य महाप्रभूंना सांगते की नित्यानप्रभू येतात. आणि नित्यानप्रभू काय करतायत की त्या कृष्ण बलरामांना ते म्हणतात, खास करून बलरामांना म्हणतात की चला खाली करा, तुमचा जे देवर आहे ना खाली करा, आता तुमची गरज नाही, तुम्ही आता आता माझे महाप्रभू ह्या ठिकाणी प्रकटलेले आहेत, आता आमचा युग आहे की आता तुमची गरज नाही. आणि म्हणून नित्यानप्रभू आणि त्या बलरामांच्या मध्ये भांडण होतं आणि नित्यानप्रभू जिंकतात आणि त्यांना खाली करतात. तर अशा प्रकार सुंदर स्वप्न सची माता आपल्या चैतन्य महाप्रभू सांगते, तर चैतन्य महाप्रभू खूप आनंदित होतात आणि म्हणतात हे कोणाला सांगू नकोस. तर अशा प्रकारे ते स्वप्न ते बघतात. नंतर आपण बघतो की ज्यावेळी नित्यानप्रभू चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर या ठिकाणी गेलेले जगन्नाथपुरीला, तिथं मात्र मग चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर अनेक त्या लीला होतात. तर मग महत्वपूर्ण काही लीला आहेत त्या आपण माहीत नाही किती वेळ आहे, जोपर्यंत चित्ती येत नाही तोपर्यंत. तर हरे कृष्ण. तर ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना वाटतं की आता बंगालला गेलं पाहिजे, कारण चैतन्य महाप्रभू केवळ संन्यासी असल्यामुळं काही त्यांना नियम आणि बंधन असतात, आणि ते विचार करतात की बाकीचे पण जे वैष्णव आहेत त्या लोकांनाही संघ भेटला पाहिजे आणि अनेक भक्त आहेत त्यांनाही प्रचार झाला पाहिजे. आणि म्हणून ते नित्यानपूर्णा एकांतात बोलवतात आणि म्हणतात हे नेताय त्यांचा हात धरतायत आणि त्यांना म्हणतायत तू आता विवाह कर. तर नित्यानप्रभू एकदम काय होतात दुःखी होतात, कारण त्यांनी मनात सुद्धा विचार आणला नव्हता कधी मी चैतन्य महाप्रभूंशी वेगळं होईन आणि बाजूला होईन असं. आणि त्यावेळी मग एकदम जसं की वज्र प्रहार व्हावा त्याप्रमाणे नित्यानप्रभूंना होतं. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही 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 मी केवळ तुमच्याच संघामध्ये राहणार, तुमची सेवा करणार सर्व काही. पण चैतन्य महाप्रभू त्यांना घेतात की ते म्हणतात तू तुला संतुष्ट करू इच्छितोस की मला हे संतुष्ट करू इच्छितोस. म्हणजे आपण बघतो ज्यावेळी गुरूंच्या सेवेत भगवंतांच्या सेवेत वैष्णवांच्या सेवेत असतो त्यावेळी दोन प्रकारच्या गोष्टी होत असतात. एक तर असते की आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो, किंवा दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या भक्त समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करण्यासाठी आपण कार्य करत असतो. तर चैतन्य महाप्रभू विचारतात की तू कोणतं करणार, की तू तुला संतोष करण्याचा प्रयत्न करणार की मला संतोष करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यावेळी म्हणणे नित्यानप्रभू पूर्णपणे चैतन्य महाप्रभूंच्या अधीन असतात आणि म्हणून ते सांगतात की भगवंता तुम्ही ज्यामध्ये संतुष्ट आहात तुमच्या सुखामध्ये आमचं सुख आहे. जो गोपींचा भाव आहे वैष्णवांचा भाव हाच आहे, तोच भाव आपण ठेवला पाहिजे. भगवंता तुमच्या सुखामध्ये आमचं सुख. जर आमच्या सुखामध्ये भगवंतान सुख मानायला लागलो तर खूप कठीण होऊन जातं, कारण आपल्या सुखाची व्याख्या काही वेगळीच असते आणि म्हणून खूप संघर्ष किंवा दुःखमय स्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून आपण भगवंतांच्या सुखामध्ये सुख मानायला शिकलं पाहिजे आणि त्यावेळी नित्यानुभूते स्वीकार करतात. आणि मग नित्यानुभू तिथून निघतायत आणि या बंगालला येतात आणि बंगालला एका भक्तांच्या घरी थांबलेले असतात आणि नित्यानुभू यांच्याकडं हे चैतन्य महाप्रभू पूर्णपणे वैरागी, पण नित्यानुभू पूर्णपणे त्यांच्या अंगावर संपूर्ण एकदम म्हणतात एकदम भरजरी वस्त्र असतात, अलंकार असतात, संपूर्ण शृंगारलेलं त्यांचं. आणि हे बघून अनेक लोक त्यांच्याकडे काय होतात, आकर्षित होतात आणि नित्यानुभू त्या सर्वांचा उद्धार करत असतात. या ठिकाणी म्हटलेलं आहे की चोरदस्युपतीत आधम नामजार नानाम ते नित्यानंद करीला उद्धार. शुण शुण नित्यानंद प्रभु राख्यान चोरदास्यु जे मते करीला परित्राण. ते म्हणतात की चोर दस्यु पतित अधम कुणीही व्यक्ती असो त्या सर्वांचा काय केलेला आहे, नाना मते नित्यानंद करीला उद्धार. शून शून नित्यानंद प्रभु व्याख्यान नित्यानपूर्णच्या व्याख्यानाचं श्रवण करा का. चोर दास्यु जे मते करीला प्राण परित्राण की चोर दाखवून जा पण त्यांनी काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. आणि त्याप्रमाणे ह्या घरामध्ये गेल्यावर हे चोर डाकू हे काय करतात, बघतायत एक चांगला ब्राह्मण होता पण ते चोरांच्या संगतीनं तोही मोठा चोर झालता आणि त्या सर्वांचा लीडर झालता. आणि तो बघतो की अरे रोज आपण जाऊन छोटी मोठी चोरी करत असतो, आज बघ कशी देवीची कृपा झाली, सर्व धन एका ठिकाणी आलेलं आहे की या नित्यानंदचं धन घेतलं तर आपल्याला आयुष्यात कधीच चोरी करायला लागणार नाही. आणि ते सर्वजण त्यांचा जो टोळी होती ती सर्वजण एकत्र येतात आणि म्हणतात चला आपण योजना करू. आणि मग ते जातायत आणि त्या घरामध्ये पाठवतात त्यांना आणि तर तिथं नित्यानुभू भोजन करत असतात आणि बाकीचे लोक भगवंतांचं नाव हरी हरी याचं गुणगान करत असतात. मग तो येऊन सांगतो की आता भोजन चाललंय आणि भोजनांच्या वेळ नंतर थोडं झोप विश्रांती घेतील आणि मग आपण त्या ठिकाणी जाऊन सर्व धन चोरू करायचं. मग ते म्हणतात ठीक आहे. आणि एका झाडाखाली ते बसतायत आणि तिकडं सर्व लक्ष आहे की काय काय चाललेलं आहे. तर इकडे हे योजना करतात की अरे त्यांच्या गळातील जे माळ आहे ना ती मी घेणार बरं का. तो दुसरा म्हणतो हा तू ती घे पण मला कानातलं मात्र मला पाहिजे. तो म्हणतो असं. आणि असं करत करत बघतायत ते कधी झोपी जात आहेत त्यांचं त्यांना कळत नाही. मग सकाळी उठतायत आणि एकमेकांना उठतो अरे उठ उठ तू का झोपलास. तो म्हणतो नाही तू पहिला झोपला तू झोपला तो झोपला. सगळे भांडायला लागतात. मग तो सेवक म्हणतो नाही 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 आपण ना चूक केली, आपण डायरेक्ट त्यांच्यावर काय म्हणतात चोरी करण्यासाठी निघायला लागलो. तर आपण त्याच्या आधी देवीची पूजा करायला पाहिजे होती आणि तिची परवानगी घ्यायला पाहिजे होती. परवानगी नाही घेतली आपण तर डायरेक्ट करत होतो आणि त्यामुळे आपण अपयशी ठरलोय. आज मात्र तसं करायचं नाही, आजच्या रात्री मात्र निश्चित बेत. आणि म्हणून ते येत आहेत आणि त्या ठिकाणी चांगली पूजा वगैरे करतायत दुर्गेची आणि यश प्राप्तीसाठी वरदान मागतायत आणि जाऊ लागतायत. आणि जाताना बघतायत तर काय आजच्या दिवशी तर दोन मोठे हट्टे कट्टे त्या ठिकाणी काय होते एक बॉडी गार्ड होते इकडून तिकडे फिरत होते पहारेकरी होते. ते म्हणायचे की जागते रहो अशा प्रकारे ते प्रहार हरी भगवंतांचं नाव घेत होते ते. आणि त्यावेळी हे म्हणतात अरे काल तर कोणी नव्हतं आज कसे काय आले. तर ते म्हणतात नाही नाही कोणीतरी मोठा माणूस आलेला आहे त्यांना भेटायला आणि त्याचे हे पहारेकरी आहेत. तो माणूस काय करेल आता निघून जाईल आणि त्यावेळी आपण त्यांना भेटू. तर अशा प्रकारे ते योजना करत असत आणि अचानक वातावरण बदलतं आणि सर्व मोठमोठे पाऊस यायला लागतो, गारा पडू लागतात आणि अशा प्रकारे त्यांना समजूत नाही आणि मोठे डास हे ते सर्व चावू लागतात. आणि अशा प्रकारे इतकी दयनीय स्थिती होते. तर त्यावेळी मात्र ते काय घेत आहेत, नित्यानुभूंचा आश्रय घेत आहेत आणि त्यावेळी एकदम दैन्य भावानं ते त्यांना बोलवत आहेत. त्या क्षणी सर्व काय होतं, लुप्त होऊन जातं सर्व काही, ते वातावरण बदलतं आणि ते येऊन नित्यानुभूंचे चरण घेतात आणि नित्यानुभू ही त्यांच्यावर आपली कृपा करतात आणि त्यांना काय सेवा देतात, अनेक चोर लोक आहेत, त्या सगळे त्यांना माहिती आहेत कोठं कुठं कसे कसे अड्डे आहेत, आणि त्या सर्वांना तुम्ही काय करायचं, या कृष्ण भावनेचा प्रचार करायचा. तर अशा प्रकारे नित्यानप्रभू त्यांना त्या सेवेमध्ये लावतायत. म्हणजे चोर लोकांचाही किंवा जे अनेक प्रकारचे लोक आहेत त्या सर्वांचा वर्ग उद्धार करतात. ज्यावेळी आम्ही दोन या ठिकाणी गेलो होतो तर तिथून 5 किलोमीटर काही वाहन नसायचं, चालत जायला लागायचं. तर चालत जात असताना एक व्यक्ती आम्हाला भेटला, एकटाच होतो मी, आणि जाताना तो म्हणला की अरे तुम्ही लोक का बरं इथं आलात, कारण त्या गावाचं नाव पेडगाव होतं. तर ते म्हणला हे पेडगावमध्ये सगळे चोर लोक राहतात. तो काय म्हणला की ही लोक तुम्ही एवढी चांगली लोक संत लोक तुम्ही ह्या गावात कसे आले, का बरं आले तुम्ही इथं, तर इथं सगळी लोक काय आहेत, चोर लोक आहेत. त्यांना म्हणलं काय करणार बाबा, आमचे भगवंतांना चोर लोक आवडतात. तर त्या चोर लोकांच्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत भगवंत त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू नित्यानप्रभू ते विद्या जाती धन विद्याबल ना करा अपेक्षा, की आपण किती चांगल्या कुळातले आहोत, जाती धन आपल्याकडे भरपूर धन आहे का, बलवान आहोत का, शक्ती जाती धन बल विद्या ना करा अपेक्षा, त्याची कोणत्याही अपेक्षा करत नाही त्यांप्रभू. केवळ एकच अपेक्षा करतायत, श्रद्धावान जन हो, श्रद्धावान जन हो. हे भक्तांनो, हे व्यक्तीनो, केवळ श्रद्धेनं तुम्ही काय करा, माझ्या नावाचा स्वीकार करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर केवळ ते म्हणतायत माझ्या नावाचा तुम्ही स्वीकार करा. आणि आपण बघतो की आपल्या या भौतिक जगात येण्याचं हेच कारण आहे, भगवंतांची विस्मृती. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला वरदान मागायसाठी सांगतात. भगवंताकडे किंवा नित्यानप्रभूंच्याकडे आज काय आपण वरदान मागितलं पाहिजे, की नित्यानंद प्रभू हे काय आहेत, चैतन्य महाप्रभूंना अतिशय प्रिय आहेत. कारण जसं जगाई मदाईंच्यावर चैतन्य महाप्रभू बिलकुल कृपा करणार नव्हते, केवळ नित्यानप्रभूंनी त्यांना आग्रह केला की तू यांनी माझ्याप्रती काही अपराध नाही केलेला आणि तुम्ही यांच्यावर अपराध यांच्यावर कृपा करा. तशाच प्रकारे आपण ज्यावेळी नित्यानप्रभूंच्या चरणावर पडू त्यावेळी नित्यानप्रभू अतिशय दयाळू आहेत. आणि ते नित्यानप्रभू चैतन्य महाप्रभूंना सांगतील की बाबा तुम्ही याच्यावर दया करा, आणि मग राधा कृष्णांची कृपा पण आपल्याला प्राप्त होऊ शकते. नित्यानप्रभू इतके दयाळू आहेत, त्यांच्या दयाचं काही अपार त्याला काही पार नाही आहे, अनंत अपार अशी त्यांची दया आहे. आणि म्हणून या दिवशी की हाच हाची वर दे तुझा विसर न व्हावा, हाची काय असलो याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, की भगवंतांना आपण हे दान मागितलं पाहिजे की भगवंता की मला हेच दान द्या की तुमचं कधीही मला विसर होता का म्हणे. सतसंग देई मजा, की मला नेहमी वैष्णवांच्या संघामध्ये ठेवा. कारण आपण बघतो की जसं हे कलियुगाचं वातावरण वाढत चाललंय तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र, पहिला आपण बघायचं किती मोठमोठी कुटुंब असायचे एकत्र, आज केवळ पती पत्नी पण एकत्र राहणं कठीण झालेलं आहे. म्हणजे एवढं विभक्तीकरण आलंय, म्हणजे उद्या एकटा माणूस जरी राहिला तर शांततेत राहील की नाही शंका नाही, हा किंवा कोणी नाही पत्नी नाही मुलं नाही तरी पण तो एकटा पण शांततेत राहील याची शक्यता नाही आहे. म्हणजे एवढं विभक्तीकरण होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे की भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. आणि आज आपण समाजामध्ये बघतो की कशा प्रकारे कोरोना व्हायरस या ठिकाणी म्हणजे चीनमध्ये वगैरे पसरत आहे, तर आपण त्या लोकांसाठीही प्रार्थना केली पाहिजे. कारण नित्यानप्रभू काय आहेत की नित्यानप्रभू केवळ आपल्यासाठी आपण प्रार्थना नाही केली पाहिजे. ज्यावेळी आपण चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं ऐकतो तर प्रत्येक भक्त जाऊन त्यांना प्रार्थना करतोय की तुम्ही काय करा की माझे जे नातेवाईक भक्त नाहीत त्यांच्यावर कृपा करा, माझे गाववाले भक्त नाहीत त्यांच्यावर कृपा करा. तर अशा प्रकारे आपण सर्व समाजासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. जर आपण इतरांसाठी प्रार्थना करू तर इतर कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करतील. आणि म्हणून निश्चितपणे आजचा हा खूप दिवस महत्वपूर्ण आहे. तर या दिवशी आपण या नित्यानप्रभूंच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि नित्यानप्रभूंच्या चरणांचा आश्रय म्हणजे की भगवंतांच्या चरणांचा, भगवंतांच्या नामाचा आश्रय. हरे कृष्णा ठीक आहे, अजून कंटिन्यू. तर भक्तांची इच्छा आहे की अजून एखादी लीला त्यांनी सांगावी म्हणून. आहे तयार आहे? ठीक, तसं काही नाही आपल्याकडे. ग्रंथराज श्री चैतन्य चरितामृत की जय. श्रील प्रभुपाद की जय. नेताय गौर प्रेमानंदे हरिहरिओ हरी.